योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सुय ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टुहि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वाः महेशौ मनसाय रुद्रन्नमो भिर्देवमसुरन्द्वस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः येते सहस्रमयुतम् पाशाः मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मां विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णु षजोससेमा वर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसिद्धिश्च मे भीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तञ्च म आधीतञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलञ्च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनूश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगशि च मे शरीराणि च मे परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुठे काका सादर करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज रविवार दिनांक 5 एप्रिल 1987 गुढी पाडवा. वेळ सकाळी 6:30. स्थळ माया अपार्टमेंट्स ध्यान मंदिर. कार्यक्रम ध्यान आणि ब्रह्मसूत्र प्रवचन. आज गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा. वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्ताचा परम मंगल दिवस. ध्यान मंदिरात येतानाच अंगणात दिसली ती सुबक रांगोळी काढली. जिन्याची प्रत्येक पायरी मनमोहक फुलांनी दुतर्फा सुशोभित केलेली. स्वामी निवासाचे द्वारात गुढी उभारलेली आणि ध्यान मंदिराचे प्रवेशद्वारावर फुलांच्या हाराचे तोरण आणि आंब्याची डहाळी सजलेली. आजच्या शुभ दिवशी सर्वांचे स्वागत करीत आहेत. ध्यान मंदिरातील सर्व संतांचे फोटो हारानी आणि छोट्या विद्युत बल्बच्या माळांनी सजलेले आहेत. उदबत्तीचा सुगंध दरवळतो आहे. स्वामीजींच्या येण्याच्या मार्गावर केसरी रंगाची जरीकाची पायघडी घातलेली आहे. ठीक 6:25 वाजता स्वामीजी प्रवेश करतायत. पांढरे शुभ्र धोतर आणि अंगावर पांढरे शुद्ध उपरणे पांघरलेले. प्रसन्न मुद्रेने हरी हरी ज्ञानोबा माऊली असे म्हणत सावकाश पावले टाकीत सर्व संतांच्याकडे पाहत नमस्कार करीत एखाद्या राजासारखे त्यांचे येणे घडते आहे. ते पाहतानाच सर्व साधकांच्या मनात काही भाव उमटत आहेत. आला राजा अयोध्येचा, सडा शिंपला प्राजक्ताचा, गुढ्या तोरणे घरोघरी घरोघरी, प्रभू आले मंदिरी. स्वामीजी आसनस्थ होत आहेत आणि त्यांच्या समवेत सर्वजण ध्यानाला बसतायत. ठीक 8 वाजता ओंकार होऊन ध्यान विसर्जित करीत हरी हरी स्वामी राज असे म्हणत स्वामीजी डोळे उघडतायत. जवळच ठेवलेल्या भांड्यातील पाणी आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे घेऊन आचमन करतायत. ओला हात डोळ्यावर फिरवतायत. बाजूलाच ठेवलेल्या पांढऱ्या शुभ्र हात रुमालाने चेहरा स्वच्छ पुसून ब्रह्मसूत्रावरील प्रवचनाला सुरुवात करतायत. आज मोठा आनंदाचा दिवस आहे. गुढी पाडवा, ध्यान आणि ब्रह्मसूत्र असा त्रिवेणी संगम इथे होतोय. तसे पाहिले तर सर्वच दिवस आपले आनंदाचे असतात. ज्यांच्या अंतःकरणात परमार्थ रुजला त्यांचे सारे दिवस दिवसेंदिवस आनंदाचे होत जातात. कारण परमार्थ म्हणजे मनातील संघर्ष मिटवणं, परमार्थ म्हणजे शुद्ध मन करणं, परमार्थ म्हणजे बुद्धी तीव्र आणि अग्र करणं, परमार्थ म्हणजे शरीरही निर्मळ करणं, परमार्थ म्हणजे नम्रता, परमार्थ म्हणजे प्रेम, परमार्थ म्हणजे ध्यान. असा परमार्थ आपण सर्वजण करू पाहत आहात. म्हणूनच मला स्फूर्ती अशी झाली की आजपासून ब्रह्मसूत्रे सांगायला सुरुवात करावी. वस्तुत प्रत्येक ग्रंथाला सांगणारा व ऐकणाराही अधिकारी असावा लागतो. ब्रह्मसूत्र आहेत अति गोड. माझा अधिकार काय सांगण्याचा? काही नाही. पांडित्य नाही, वक्तृत्व नाही, खोलवर डूब देण्याची तयारी नाही. एक मात्र आहे, माझे सद्गुरु निश्चितपणे माझ्या पाठीमागे आहेत. ज्ञानेश्वरापासून स्वरूपानंदापर्यंत जेवढे संत होऊन गेले त्या साऱ्या संतांचे माझ्या पाठीमागे आशीर्वाद असल्यामुळे मी हे धारिष्ठ करतो आहे. भगवद्गीता ज्ञानेश्वरी 30 वर्षे सांगितली गेली. नारदीय भक्तीसूत्रे चांगदेव 65 झाली. मनोबोध, हरिपाठ इत्यादी ग्रंथ सांगितले गेले. या सगळ्या ग्रंथांचा आधार घेऊन आता ब्रह्मसूत्र सांगतो आहे. जे व्यासांनी सांगितले आहे ते पाहायचे आहे. ज्ञानदेवाजी संतांनी आजपर्यंत अद्वैत बोध जनमानसामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांची गंगोत्री उपनिषदे, त्यातूनच आलेले हे ब्रह्मसूत्र अति गोड गोड आहे. कालिदासांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. त्यामध्ये शाकुंतल हा जगन्मान्य ग्रंथ लिहिला. मेघदूतासारखं खंडकाव्य लिहिलं. पण ह्या ग्रंथाचा विषय काय आहे? संसार आणि देहबुद्धी. काय आहे त्या शाकुंतलात? क्षमा करा हा, पण कोण तो गटे म्हणे नाचायला लागला शाकुंतल वाचून. पण तो तिथेच नाचत बसला. जर त्याने ज्ञानेश्वरी वाचली असती तर तो नाचत नाचत थेट आळंदीला आला असता. आहे काय त्या शाकुंतलमध्ये? कण्व ऋषी म्हणतात, माझ्यासारखा ऋषी आणि त्याची मांडलेली मुलगी शकुंतला. तिची सासरी पाठवणी करताना मला जर एवढे दुःख होत आहे तर ज्यांना 5-5 कन्या आहेत त्यांना किती शोक होत असेल. हा त्यातला सर्वात मोठा श्लोक सर्वत्र प्रसिद्ध झालेला. हा श्लोक तर आपल्या रोजच्या अनुभवात आहे. मी स्वतः 3 मुलींची सासरी पाठवणी केलेली आहे सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन. सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो सांगणारी जी अध्यात्मविद्या, जे अध्यात्मशास्त्र, त्या शास्त्रापर्यंत जेव्हा कालिदास येतात आणि रघुवंश सांगायला लागतात, श्रीरामचंद्रांचं जीवन सांगायला लागतात, तेव्हा रघुवंशाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, एखाद्या लहान होडक्याने महासागर तरुण जाण्याची इच्छा धरावी तसं मी करतोय. कुठे तो सूर्यवंश आणि कुठे माझी अल्पमती? केवढा मोठा वंश तो. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वस्वाचा त्याग केला त्यांना भोग हा शब्दच माहीत नाही. ज्यावेळी राज्यावर बसायचे त्यावेळी वनवास पत्करला राज्याचा त्याग करून. वनवासातून परत आल्यानंतर एका परिटाच्या शब्दावरून त्यांनी आपल्या प्रिय पत्नीचा त्याग केला. राजाला कुणी नावं ठेवता कामा नये म्हणून ते राजाधिराज। बायकोसाठी राज्याचा त्याग नाही, राज्यासाठी राज्यातील प्रजेसाठी बायकोचा त्याग, असा हा रघुवंश लिहिताना मी उपहासाला पात्र होईल असं कविश्रेष्ठ कालिदास म्हणतात। कालिदासाची ही स्थिती झाली आणि ज्यांनी कुणी ब्रह्मसूत्र सांगायचं ठरवलं त्या सर्वांची देखील ही स्थिती झाली। हे सूत्रमय वाङ्मय असं काही आहे की त्याला जगामध्ये तोड नाही। एकूण 555 सूत्र आहेत, ती सर्व काही आपण पाहणार नाही, काही निवडक सूत्रांचाच आपण अभ्यास करणार आहोत। पहिली चार सूत्र पायाभूत सूत्र आहेत आणि पहिले सूत्र आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा, एवढंच सूत्र पण त्याच्यामध्ये साराच्या सारा परमार्थ आणून ठेवला आहे। अथा तो ब्रह्म जिज्ञासा म्हटल्यानंतर पहिला प्रश्न असा येतो, याचा अधिकारी कोण? आत्मज्ञानाच्या प्रकाशामध्ये जो कोणी जीवन जगत असेल, ज्याच्या घरी इंद्रियांना विषयांना मान नाही असा जो कोणी असेल तो याचा अधिकारी। जो विरक्त असेल त्याला त्याची अपेक्षा होईल, या उलट जो अनुरक्त आहे सगळ्या ठिकाणी हे पाहिजे ते पाहिजे काही नको असं नाही, विषयांच्या अवतीभोवती ज्याचं मन घेट्या घालतो सारखं पैसा मानपान ती घर यातच रमलेला तो कसा काय अधिकारी असणार? सारे संत एक मुखाने सांगतात, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, देहाचाच भरोसा नाही तिथं घर कुठलं? मला तर नेहमी असं वाटतं समर्थांनी सांगितल्याप्रमाणे एका ठिकाणी राहूच नये, जर आपल्याला शक्य असेल तर 2-4 महिने एका ठिकाणी राहावं आणि 2-4 महिने दुसऱ्या ठिकाणी राहावं। मला तर इतकी प्रबळ इच्छा झाली आहे की ज्ञानेश्वरी दासबोध घ्यावा आणि कुठेतरी जावं, कोणीही जिथे येऊ शकणार नाही अशा ठिकाणी जावं। आपला आनंद आपल्याच ठिकाणी असताना बाकीचा संसार काय करायचा? भूक नसताना 12 पक्वान्न न चांदीची ताटं कशाला पाहिजेत? भूक लागली असली की वरण भात देखील चालतो पत्रावळीवर। तशी ज्याला विरक्तता आलेली आहे खरी तो या संसारात रमणार नाही, आणि विरक्ती सुद्धा काय येऊ नये बरं? अनित्यतेचं विष सगळ्या विषयामध्ये असताना विरक्तता येईल, नाही तर दुसरं काय होईल? अनित्यता कळत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थाला सुरुवात होत नाही। म्हणून अक्षर असा परमात्मा त्याच्यामध्ये रमणारी अशी जी मंडळी ती याची अधिकारी। अथा तो म्हणजे यानंतर ब्रह्म जिज्ञासा, जसा ज्ञानेश्वरीत खूप ठिकाणी मग असा शब्द आलेला आहे, मग म्हणजे यानंतर म्हणजे साधकांची काही तयारी झाल्यानंतर तो ध्यानाला बसतो का, नामस्मरण करतो का, प्रेमामध्ये बुडवून टाकणारं जे संत वाङ्मय त्यानं कधी वाचलं का, मुख्य म्हणजे तो गुरुकृपांकित आहे काय? असं असेल तर अथा म्हणजे तदनंतर। आता आपल्याबद्दल, आपण गीता ज्ञानेश्वरी दासबोध या सद्ग्रंथाचे अनेक वर्षे श्रवण करीत आला आहात, आपण गुरु कृपा संपादन केलेली आहे, ध्यान करीत आहात, नाम घेत आहात, म्हणून आपण आता प्रत्यक्ष ज्ञान संपादनार्थ ब्रह्म जिज्ञासा करणार आहोत। अशी ही एक कारण मीमांसा, आणि दुसरी अथा तो म्हणजे साधन चतुष्ट संपन्न झाल्यानंतर। हे साधन चतुष्ट काय आहे ते आपण पुढच्या वेळेस पाहूया। विठ्ठल 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 अशा नामघोषात आणि संतांच्या जय जयकारात स्वामींनी आपले प्रवचन संपवले। हरि ओम तत्सत्।
काय बानू मिया संतांचे उपकार,
काय बानू मिया संतांचे
काय वानु मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती जागविती काय द्यावे हंसी भावे उतराई काय द्यावे हंसी भावे उतराई ठेवी ताहा पाई जीव थोड़ा जीव थोड़ा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवीती शिकवीती काय द्यावे हंसी भावे उतराई ठेवी ताहा पाई जीव थोड़ा जीव थोड़ा तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती तैसे मजनेती सांभाळीत सांभाळीत काय द्यावे हंसी भावे उतराई ठेवी ताहा पाई जीव थोड़ा जीव थोड़ा ठेवी ताहा पाई जीव थोड़ा जीव थोड़ा
एक प्रश्न आलेला आहे. आपल्याला बोध व्हावा आपण खरे कोण आहोत याचा अनुभव घेऊन त्या प्रकाशात जीवन जगावं याकरता केंद्रात येत राहिलो. भाग्यवशात केंद्राची काही बाही सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कारणाने आपल्याशीही कधी कधी जवळून संबंध येतो. आपल्या बोलण्यात मध्यंतरी आलं की संतांशी खूप जवळून संबंध येऊनही शिष्यांना त्याचा लाभ न घेता आल्यानं ध्येय मंडळींपासून दूर राहिलं. आपल्या बाबतीत हे होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी असा प्रश्न आहे. आपल्याला बोध व्हावा आपण खरे कोण आहोत याचा अनुभव घेऊन त्या प्रकाशात जीवन जगावं यासाठी केंद्रात येत राहिलो असं म्हटलेलं आहे. आपल्याला बोध व्हावा, स्वरूप ज्ञान आपल्याला व्हावं, याचाच अर्थ आपण शांती स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, अविनाश स्वरूप आहोत, असा बोध आपल्याला व्हावा. आपण देह मन बुद्धी नाही असं आपल्याला समजावं. समर्थ म्हणतात देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तसं आपल्या बाबत व्हावं हे आपलं ध्येय आहे. हे ध्येय कशा करता आहे याचा जीवनाच्या शांतीशी संबंध आहे, याचा आपल्या समाधानाशी संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. सुख सगळ्यांनाच जरी हवं असलं तरी देखील जीवाला, जीव जेव्हा आत्मबोधावर येतो तेव्हा त्याला जे होतं त्याला सुख असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. जीवो ब्रह्मैव नापरहा अशी श्रुती देखील आहे. जीव हा मुळातच ब्रह्म आहे, याचा अर्थ जीव हा अक्षर अविनाशी सच्चिदानंद जन्म मरण रहित असा आहे. आपण आपल्या स्वतःला जन्मणारा मरणारा पापी पुण्यवान चांगला वाईट अशा पद्धतीने मोजत असतो, याचं कारण आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो. समर्थ म्हणतात देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देह बुद्धीचा निश्चय दृढ झाला या जन्माच्या आणि जन्मजन्माच्या संस्कारांमुळं. आपण म्हणजे देह एका व्यावहारिक पातळीवर हे तर खरंच आहे. देहाशीच व्यवहार होतो, देहाशीच बोलणं चालणं होतं, पण त्याच्या अंतर्यामी आपलं खरं स्वरूप हे सच्चिदानंद आहे अशा प्रकारचा संतांचा बोध असतो. देह हा अशाश्वत असून आपलं स्वरूप शाश्वत आहे. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. देहाच्या मध्ये देखील शाश्वत तत्व जे आहे त्या तत्वाचा निवाडा करून ते तत्व म्हणजे मी असं जो समजून घेतो तो संत. या जगतामध्ये देखील अशाश्वत आणि शाश्वत याचा निवाडा करून शाश्वत त्याच्याकडे दृष्टी ठेवतो तो संत. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिथे सविचार राजहंस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारचा बोध आपल्याला व्हावा आणि या बोधामध्ये सर्व जीवन व्यतीत व्हावं. या बोधामध्ये सर्व जीवन व्यतीत झाल्यामुळे होतं काय? अपमान देहाचा होतो, मान देहाचा होतो, पुण्य देहाला लागलं अशी कल्पना असते, पाप देहाला लागलं अशी कल्पना असते. पंडित अपंडित देखील देहालाच आपण समजत असतो. देह मन बुद्धीच्याही बुडाशी त्याच्याही अधिष्ठानभूत असं जे शुद्ध जाणीव तत्व आहे ते मी आहे असं ज्याला समजलं त्याला देहाचा अपमान झाला म्हणजे आपल्या साधनाचा अपमान झाला असं समजतं. स्वामीजी म्हणत असत जसं घड्याळ टोपी छत्री फाउंटन पेन चष्मा तसं देह मन बुद्धी. हवा असेल तेव्हा चष्मा लावेल, नको असेल तेव्हा काढून ठेवून देईल असं जसं असावं तसं मूळ जीवात्म्यानी देह मन आणि बुद्धी या साधनांचा उपयोग करून या जगतामध्ये राहणं अभिप्रेत आहे. पण तो जीवात्मा देहालाच मी असं समजायला लागला, त्यामुळे देहाच्या अपमानाने तो अपमानित होतो, देहाच्या मानाने त्याचा मान झाल्यासारखं होतो। म्हणून हा जर बोध प्राप्त झाला तर आपली शांती ढळत नाही, आपली मूलगामी अशी दृष्टी, अधिष्ठानाला पाहण्याची दृष्टी ही हलत नाही, सरकत नाही, आणि त्यामुळं एक प्रकारे स्थित प्रज्ञता प्राप्त होते। अर्जुनाने प्रश्न विचारलाय ना, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थित धीही कम किम प्रभाषेत किम आसीत ब्रजेत किम, कोणाला स्थित प्रज्ञ असं म्हणायचं, तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा। भगवंत असं म्हणतात की विहाय कामान य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, निर्ममो निरहंकारा स्थितधीही मुनी उच्यते, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञा तदोच्यते। सर्व काम आणि कामना ज्यांनी काढून टाकलेले आहेत आणि मनोगत कामना देखील गेलेल्या आहेत, इंद्रियांमध्ये असलेल्या आणि मनामध्ये असलेल्या, आणि जो आत्म्यामध्येच रमतो, तुष्ट होतो, तो स्थित प्रज्ञ। अशा रीतीने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमणारा असा आणि बाह्यतः सर्व व्यवहार करणारा असा पुरुष भारतीय परमार्थशास्त्राला अभिप्रेत आहे। हा जो परमार्थ आहे हा परमार्थ संतांमुळे ठसतो। परिसंतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। संतांचं महत्व तरी कशा करता आहे, एवढ्याच करता आहे की फक्त संतांकडेच ही चर्चा चालते। सुखाचा जो मार्ग आहे किंवा खरं सुख कशात आहे ही गोष्ट फक्त संतांच्या ठिकाणी चालते, याची जाणीव फक्त संत करून देतात, आई वडील देखील नाही। आई वडील मुलांना जास्तीत जास्त काय सांगतात तर सद्वर्तनी हो, चांगला वाग, चांगलं शिक, चांगले पैसे मिळव, सुस्थिर हो, याच्या पुढे आई वडिलांचाही उपदेश नसतो, सद्वर्तनी अस। एक चांगला नागरिक म्हणून राहा, तशी तुझी ओळख राहावी, याच्या पुढे आई वडीलही जाऊ नाही शकत। बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको, संसारामधी ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको, हा आई वडिलांचा उपदेश। त्याच्यातही गैर काही नाही, पण याच्यापेक्षाही वरिष्ठ उपदेश जर असेल, कॉलेजमध्ये हे नाही सांगितलं जात, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये हे नाही सांगितलं जात, शाळेत देखील सांगितलं जात नाही। पूर्वी घरामध्ये निदान पर्वचा तरी म्हणायची प्रथा होती, पर्वचा झाल्याखेरीज घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार केल्याखेरीज जेवायला बसायचं नाही असं निदान होतं। आता सगळेच आले की टीव्ही पाहतात आणि टीव्ही समोर जेवतात, कोण सांगतं? शाश्वत सुखाचा मार्ग कुठल्या मॉलमध्ये सांगितला जाईल? मी दोनदा मॉलमध्ये गेलो मुलांच्या बरोबर, त्यांचं काही शर्ट वगैरे आणायचे होते, काय ते संगीत चाललेलं होतं, एकदम किंचाळ्या आल्यासारखं असं कोणीतरी ओरडतंय असं वाटत होतं, कसले ड्रम वाजत होते। तुमचं डोकं ठिकाणावर राहील असं खरंच तिथं वातावरण नसतं। थिएटरमध्ये सांगितलं जाईल, नाटकांमध्ये सांगितलं जाईल, असे बोधप्रद सिनेमा पाहून हा बोध होईल शक्यच नाही, केवळ वाचून होईल होत नाही। कारण एवढी पुस्तकं आहेत, अगदी गीता आहे, मग सांगण्याची गरज काय आहे? गीता रहस्य लिहिलंय, मग तुम्ही इथे येण्याची गरज काय आहे? ज्ञानेश्वरी आहे, मग तर संपायलाच पाहिजे होतं, संतांची गरजच निघून जायला पाहिजे होती। दासबोध झाला, आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असं समर्थांनी म्हटलं, बस समर्थांच्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हायला पाहिजे. आत्माराम वाचला की काम झालं. कशाला हवी ही संतांची मध्यस्थी असं स्वरूपानंद जे म्हणतात, काय करायचंय? जर हे सगळं उपलब्ध आहे आपल्याला, पुस्तक नाही आपल्याला जिवंत ग्रंथ हवा आहे, आणि तो जिवंत ग्रंथ संतांच्या शिवाय नाही. एका व्यक्तीने सांगण्यामध्ये फार फरक असतो, फार फरक पडतो. व्यक्तीने सांगण्याचा आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आदर आहे अशा व्यक्तीने सांगण्याचा विलक्षण प्रभाव पडतो. तुम्ही रोज तुमच्या मुलांना सांगता की जेवायला बसायच्या आधी हात जोडून प्रार्थना करावी. पण बालवाडीत जायला लागली की मग घरी जेवताना देखील प्रार्थना म्हणू असं मुलं म्हणतात. याचं कारण शिक्षकांनी ज्यांच्याविषयी तिथं आदर, त्या मुलांना त्यांच्या बुद्धीमध्ये आदर वसलेला आहे अशा व्यक्तींनी सांगितलं की ती ऐकते. तर संतांकडे जाण्याचा मुख्य हेतू तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर तुमच्या बुद्धीत वसतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात, एवढी सोपी गोष्ट आहे. दुसरं तिसरं काही नाही. तुमच्या दृष्टीने तुम्ही असं पाहिलेलं आहे की हे जे सांगताहेत तशा प्रकारचं जीवन यांना लाभलेलं आहे आणि त्यामुळं हे जे सांगतील तसं आपण ऐकावं, अशी बुद्धी तुमची स्थिर होते. हे पहिलं अगदी छोटं तत्व याच्या मागं आहे. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जने. म्हणून प्रत्येक प्रवचनकार संत म्हणून तुम्ही नमस्कार करता असं होत नाही. कोणी आदरणीय असतो, कोणी श्रवणीय असतो, पण संत ही एक फारच वेगळी गोष्ट राहते. आता आपण अभंग नाही का ऐकला, ठेविता हा पायी जीव थोडा असं तुकाराम महाराज म्हणतात. संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायाच्या ठिकाणी विश्वास आणि तरच संतांकडे जावं, नाहीतर संतांकडे जाऊ नये आणि जाणारही नाही. कोणी असं जाऊ नये असं सांगितल्यामुळं विश्वास असेल तरच जाईल, पण गेल्यानंतर देखील पूर्ण विश्वासाने राहावं. आणि त्यांच्या ठिकाणी आपण आपला आदर्श पाहायला सुरुवात करावी. आपला बाहेरचा आदर्श संत असतील आणि खरी आदर्श मूर्ती आत घडायला पाहिजे असं व्हायला हवं. आपल्या निमित्ताने ती आदर्श मूर्ती आपल्याला घडवायची. आणि हे शिक्षण शास्त्रामध्ये बसणार आहे. द्रोणाचार्यांची नुसती मूर्ती समोर ठेवून एकलव्य शिकला आणि अर्जुनाच्या जवळपास तोडीचं शिकला. शिकण्यासाठी समोर आदर्शाची अतिशय गरज असते. तशा प्रकारे सद्गुरु देखील तुमचे आदर्श आहेत आणि असावेत. मला देखील असं आठवतं, मी ज्या वयात स्वामीजींकडे आलो ते वय तर फार समर्पित होण्याचं वय, 19व्या वर्षी मी त्यांच्याकडे आलो. ते सांगतील ते प्रमाण, अशा प्रकारची बुद्धी, ते म्हणतील तसं असावं, म्हणतील तसं करावं अशा प्रकारची बुद्धी, ते जे बोलताहेत ते अनुभवून बोलताहेत आणि आपण ते गाठण्याचा प्रयत्न करावा अशा प्रकारची बुद्धी. त्यांचा वेध लागला, ते चालतात कसे, ते बोलतात कसे, ते विचार कसे करतात. स्वरूपानंदांनी योगींनी ते ताड्यांना असं सांगितलं की तू बाळासाहेबांच्या घरी राहतेस तर बाळासाहेब बोलतात कसे, चालतात कसे, पाहतात कसे, एखाद्या गोष्टीवर विचार कसे करतात, हे तू समजून घे, नुसती राहू नकोस असं सांगितलं. त्यांच्याबरोबर जेवण आणि त्यांच्या घरात राहणं म्हणजे सर्व काही नाही, तर त्याच्याबरोबर तू या गोष्टी समजून घे आणि या प्रश्नाशी, या स्वरूपानंदांनी सांगितलेल्या मर्माचा संबंध आहे. आपल्या बोलण्यात मध्यंतरी असं आलं की संतांशी खूप जवळून संबंध येऊनही शिष्यांना त्याचा लाभ न घेता आल्यानं ध्येय या मंडळींपासून दूर राहिलं. याचं कारण त्यांनी हे नाही पाहिलं. जीवनाच्या अशाश्वततेचा संत करत असलेला विचार आपल्या ठिकाणी मुरावा हे संतांपासून आपण शिकावं. कलावती आईंचा मुलगा गेला तर म्हणाले की देवानी दिला देवानी नेला, बस संपलं. आई असं बोलू शकते आणि निर्विकार शांत राहू शकते हे संतांकडून शिकायचं असतं ना. हे न शिकता नुसताच कलावती आईंच्या बरोबर जन्मभर राहिल्यामुळं काही नाही फायदा होणार. म्हणून संतांची विचारसरणी अंगीकारावी. परमार्थ नंतर नंतर अवघड होत जातो. ध्याना इतपत परमार्थ सोपा आहे. रोज ध्यान करायचं इतपत परमार्थ सोपा आहे. तितपत नियम तुम्ही तुमच्या जीवनात बसवू शकता. पण मग जेव्हा ममतेचा संबंध येतो तेव्हा परमार्थ अवघड व्हायला सुरुवात होते. आपल्या देहबुद्धीचा संबंध येतो तेव्हा परमार्थ अवघड व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपला आणि परावा असा भेद करण्याचा संबंध येतो तेव्हा मग परमार्थ अवघड व्हायला लागतो. कुठलाही अभ्यास सुरुवातीला सोपा वाटला तरी नंतर नंतर अवघड होत जातो, सूक्ष्म होत जातो आणि अवघड होत जातो. परमार्थ नेमका अवघड कुठं कुठं होतो तर परमात्माच सर्व ठिकाणी आहे अशा बोधानी आवडत्या आणि नावडत्या. रामाच्या आत राम पाहणं सोपं आहे पण रावणाच्या आत देखील तेच रामतत्व आहे चैतन्य रूपाने हे पाहणं अवघड जातं. सारग्राही जो बोध आहे तो बोध मिळवणं हे कठीण व्हायला लागतं. शिवाय संतांचा खूप जवळचा संबंध असेल तर जवळीके पोटी तिथलं जे वातावरण आहे ते खूप नेहमीच होऊन जातं. तुम्ही कल्पना करा की तुम्ही पावसला गेलात आणि तिथल्या समाधी मंदिराच्या तिथं जाऊन समाधीला नमस्कार करता आहात तर केवढं पवित्र वाटतं. तिथली स्वच्छता, उत्तम केलेली पूजा, तिथलं एकूण वातावरण, शांतता. पण एक महिनाभर तिथं राहा आणि पहिल्या दिवशी वाटतं तसंच तिसाव्या दिवशी वाटतं का हे पहा. कदाचित तसं वाटणार नाही, रोजचं होईल, नेहमीचं होईल. मी कधी कधी रात्री आळंदीला जातो, जवळपास 8-8:30 ला निघतो, तिथं पोहोचेपर्यंत 9:15-9:30 होतात तर आपण आणि समाधी असंच तिथं असतं. कसलीच गर्दी नाही, ज्ञानेश्वर महाराज समोरच आहेत. इतकं पवित्र वाटतं तिथं जाऊन नमस्कार करायचा, बसायचं, कोणीही चला पुढं चला म्हणत नाही. तिथं थांबलं तरी चालतं, ध्यानाला बसलं तरी चालतं. आणि पाहतो की ते तिथले विद्यार्थी येतात पटापट, धोतर टोपी, जसे येतात तसे पटापटा नमस्कार करून निघून जातात. कारण रोज येत आहेत, रोज नमस्कार करतायत. जो भाव कधीतरी जाऊन आपल्या मनात निर्माण होतो तो त्यांच्या ठिकाणी खरंच नाही निर्माण होत, काय करणार त्याला. येतात पटापट नमस्कार करतात, जातात टाळ्या देत एकमेकांना, काहीतरी बोलत असतात, येतात तसे जातात. हा नेहमीच्या राहण्याचा परिणाम असतो. पांडेचरीच्या माताजी आहेत, त्यांचं पुस्तक मी मध्यंतरी वाचत होतो, तर त्यांनी असं म्हटलंय की पांडेचरीला आल्यानंतर प्रथम प्रथम लोकांना असं वाटतं की इथं प्रभूचं साम्राज्य आहे, अशी शांती आपण अनुभवलेली नाही. लोक एकमेकांशी बोलतात, ते ऐकताना देखील असं वाटतं की हा शब्द असा शांतीतून बुचकळून काढलाय आणि आपण ऐकतोय. इतकं सगळं तिथं शिस्तही आहे आणि तशी शांतताही आहे, सौम्यता आहे. तिथलं अन्न खाताना साधकांना असं वाटतं की आपण जणू अमृताचं भोजन करतो आहोत, असं माताजी म्हणतात. तिथले सेवक पाहून असं वाटतं की हे कोणी स्वर्गातून दूध पाठवलेत की काय, अशी सेवा करतायत. आणि मग कोणी जर तिथं महिनाभर राहिला तर मग त्या सेवकांशी त्याचा संबंध येतो, मग त्याला असं लक्षात येतं की याचा स्वभाव असा आहे, त्याचा तसा आहे, याचं शिक्षण असं आहे, हा या गावाहून आलेला आहे, याचं काम तितकं बरोबर आहे, याचं काम तितकं बरोबर नाही, असे भाव मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. जे अन्न अगदी अमृता समान वाटत होतं ते अन्न काही काळानी आपल्या घरच्या जेवणाची आणि पक्वान्नांची आठवण झाल्यावर असं वाटतं की तेच जेवतो आहोत. ती शांतता देखील नकोशी वाटायला लागते काही काळानी, असं लोकांचं होतं असं त्या म्हणतात. याचं कारण असं की ते घेण्याची आणि सतत घेत राहण्याची शक्ती तुमच्या ठिकाणी देखील पाहिजे. म्हणून संतांचा जो सहवास आहे तो सहवास कोणत्या अंगाने आणि कसा घ्यायचा याची शक्ती, याच्याकडे पाहण्याची दृष्टी जर नसेल तर बेताचा सहवास परवडला. कारण कधी ना कधीतरी, जसं मी जर रोज आळंदीला गेलो तर माझं त्या वारकऱ्यांसारखं होऊ शकतं. आणि मग संतांच्या निकटच्या सहवासातून अनेक दोष निर्माणही होऊ शकतात. जसं हृदय रामकृष्णांची भेट घ्यायची असेल तर पुढे पुढे पैसे मागायला लागला. रामकृष्णांचा भाचा, तर कोणी कोणी आपल्या मनानेच ठरवतात की त्यांना आता वेळ आहे, वेळ नाहीये, तुम्ही येऊ नका, तुम्ही भेटू नका. आणि ते असं म्हणतात की सारखे लोक येतात, काही लोकांना कळत नाही, स्वामींना त्रास होतो, असं ते लोक ठरवतात जे खूप जवळ आहेत. ते स्वामींना पत्ताही नसतो की असं काहीतरी यांनी ठरवलंय, कोणाला तरी बाहेर अशी उत्तरं मिळतात, याचं स्वामींना माहीत देखील नसतं. आणि या व्यक्ती देखील स्वामींच्या हितासाठीच करत असतात. त्यांचा आंतरिक भाव हाच असतो की आपले लोक आले तर काय, उगीचच आपले येतात मग तेही बोलत बसतात. हे संतांच्या सहवासामध्ये होऊ शकतं. ते बोलत बसतात म्हणजे काय, आणि तुम्ही जेव्हा जाता आणि अर्धा तास पाऊण तास त्यांच्या बरोबर असता तेव्हा मग ते बोलतच असतात की नाही. म्हणून जवळच्या लोकांना मग तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला नाही बोलवलं, तुम्हाला या वाजता बोलवलंय, तुम्ही इतक्या या दिवशी या, असा निरोप सांगायला आवडायला लागतं। त्याच्यातून असा ग्रह किंवा भाव निर्माण होतो की आपण सर्व ठरवणारे आहोत। माझं मगाच जिथून मी सुरुवात केली ते जर तुम्ही आठवलं, संत कसे असतात आणि परमार्थ काय आहे, तर या खूपच व्यावहारिक गोष्टी सुरू होतात। अनेकांना असं वाटायला लागतं की यांना निरोप दिला म्हणजे तो बरोबर स्वामीजींपाशी जाईल, तेही बरोबर असतं, पण जी व्यक्ती निरोप देणार असते तिच्यापाशी अहंगंड निर्माण होतो। कि मी त्यांना सांगतो आणि ते काय म्हणतील ते तुला सांगतो। का काही नाही शिकत, का योगीने ताईला सांगितलं की ते कसे विचार करतात, ते कसे बघतात हे तू शिक, ते कसे चालतात, ते कसे बोलतात, ते एखाद्या गोष्टीवर कोणत्या पद्धतीने विचार करतात हे तू शिक, असं सांगितलं। म्हणून खूप जवळीक जर झाली तर ते भाग्यच आहे, देहाच्या अंगाने असणार ते भाग्य आहे, मात्र या अंगाने बोथटपणा येऊ न देणं हा स्वतःचा प्रयत्न आहे। अनेक संतांच्या ठिकाणी अशा प्रकारची एक प्रभाव न कळत निर्माण होते। आणि ते त्यांची सेवा करत असतात। पण परमार्थ आपल्याला कसा करायचा आहे याच्याऐवजी त्यांच्या सहवासाचं सुखच इतकं विलक्षण असतं की आपला घडतोय तो आता परमार्थ घडतोय, म्हणजे जसा किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे असं होतंय का होत नाहीये, याच्याऐवजी त्यांचा सहवास इतका आकर्षक असतो की याच्यात खरा परमार्थ घडत नाहीये हेही कळायला कळणं बंद होतं, असं होऊ शकतं। मी असं म्हणत होतो तेव्हा जे मी बोलत होतो ते हे बोलत होतो। माझ्या अनुभवाचं तुम्हाला सांगतो की हे त्यांच्या जवळ चाललेलं मी पाहत होतो, स्वामीजींच्या जवळ देखील हे काही प्रमाणात चाललेलं होतं ते पाहत होतो। स्वामीजींनी दुकान जेव्हा विकलं तेव्हा मी ढसाढसा रडलो की रोज कधी आलो की त्यांची भेट होत असे। ते एकूण सगळं माझं त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचंही माझ्यावर असलेलं प्रेम, त्यांनी मला एक असा निरोप दिला की मकरंदला असं सांग की शनिवारी त्याला हाबडे असतो तर 5 वाजता दर शनिवारी माझ्याकडे येत जा 15 मिनिटांकरता। हे सगळं जवळून पाहत असताना मी असं स्वामीजींना म्हटलं की मला असा विशेष वेळ नको, तुमचं जे सर्वांसाठी जीवन आहे तर त्या जीवनामध्येच असलेलं चांगलं असं मला वाटतं। स्वामीजी म्हणाले बर, त्याच्यावरही मला कोणी असं म्हणतं देखील कधी कधी, मलाही वाटतं की आपण घ्यायला पाहिजे होता तो सहवास, की ते म्हणतात तर का नाही गेला असंही कोणी कोणी म्हणतं। ते जर म्हणतायत तर मग आपलं डोकं कशाला चालवलं, पण जोपर्यंत आपल्या हाताला आपलं मन लागलेलं नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्या मनात येतील ही काय भरोसा, म्हणून नको वाटलं। एकदा मला कोणी असं म्हटलं, मी अगदी जायला नवीन जायला सुरुवात केलेली होती तेव्हा, की तू नमस्कार करतोस आणि जातोस पण सर्व झाल्यानंतर स्वामीजी खाली इथं जसं स्टूल आहे तसं स्टूलावर पाय सोडतात आणि पायावर डोकं ठेवून काही थोड्या लोकांना नमस्कार करायला मिळतो। मी त्याला म्हटलं अशा थोड्या लोकात मी नको, नमस्कार करायला मिळालाही असता पण तो रोज रोज करून त्याचं विशेष वाटलं नसतं। एक
आणि आपण कोणी विशेष आहोत असंही वाटलं असतं, हे दोन. या गोष्टी जर नाही सांभाळल्या गेल्या तर गडबड व्हायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांग परिसेशी घृष्टी काय वेळोवेळो किजे, लोह परिसेशी घृष्टी काय वेळोवेळा किजे, स्पर्श झाला तरी पुरेल, काय घासायला लागतो थोडाच. याचा मथितार्थ आपण समजून घेऊ. त्यांचा जसा स्पर्श आणि मी असं ठरवलं की ते प्रवचन करतात तेव्हा ते आपल्याशीच बोलतात असं आपण पाहू, त्यांची वेगळी भेट घेण्यापेक्षा. जेव्हा त्यांच्या समोर 200 लोक असतात आणि प्रवचन करतात आणि एवढा वेळ दिलेला असतो तेव्हा तो फक्त आपल्याला दिला असं मानू, आपल्या एकट्याकरता उपदेश चाललाय असं मानू, डोळे मिटून बसू आणि ऐकू, किंवा डोळे उघडे ठेवले तरी बाकीचा समाज विसरून जाऊ आपण. पण हा भाव नको मनात यायला. आणि असं होऊन देखील त्यांचं प्रेम मला उदंड मिळालं, मी ते प्रेम नाकारलं नाही, उलट अधिक मिळवलं असं मला वाटतं. दुकानात देखील अशी खूप गर्दी असायची तेव्हा त्यांना असा प्रश्न पडायचा की कोणाला प्रसाद द्यायचा, कारण त्यांनी प्रसादाच्या डब्याकडे हात केला की सगळेजण इकडे तिकडे पाहायला सुरुवात करायचे, कोणाला प्रसाद घ्यायला नको असायचा. तेव्हा पहिला उठणारा मी असायचो. असं कधी कित्येक वेळेला झालेलं आहे की 5 मिनिटं येऊन बसले आणि त्यांना कोणाला तरी उठवायचंय, कारण कोणाला तरी बसवायचंय तिथे आलेल्याला. आणि सगळेजण माना खाली घातल्यात प्रसाद म्हटल्याबरोबर. तर 5 मिनिटं झाली तरी प्रथम मी उठून प्रसाद घेऊन बाहेर पडत असे की आज आपल्याला एवढा सहवास बस आपल्याला पुरला पाहिजे. संतांच्या सहवासातून जरा सूक्ष्मतेने अधिक शिकणं जास्त चांगलं. आणि असं बऱ्याच वेळेला झाल्यानंतर मला समजायचं की त्या दिवशी त्यांचा पाठीवरून हात अधिक प्रेमाने फिरायचा. आम्ही तेव्हा मुलं म्हणून म्हणायचो ते प्रथम सुरुवातीला जायचो आणि प्रवचनाकरता आत बसायचो आणि मग नंतर कोणी मोठी मोठी मंडळी यायची जसे बापूसाहेब भिशीकर, तेव्हा स्वामीजी असे पाहायचे, या बापूसाहेब बसा, कुठं बसाल, बसायला जागाच नसायची, तेव्हा आपण उठून बाहेर जायचं, बापूसाहेब येऊन बसले. तर हे त्यांना आवडायचं असं मला सांगायचे. संतांचा सहवास त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाने मिळतो आणि त्यांना आवडेल ते करण्याने मिळतो. माझ्यापुरतं मी असं ठरवलेलं होतं की त्यांच्या वेळा सोडल्या तर त्या वेळेच्या व्यतिरिक्त जाण्याची प्राज्ञा आपल्याला नाही असं नक्की मला वाटत असे आणि मी कधीही ते केलं नाही की काही नाही आज आता स्वामीजी मला खूप वाटतंय म्हणून स्वामीजींकडे जावं नमस्कार करून यावं, नाही, त्यांना वैयक्तिक वेळ आहे. आणि पुढे पुढे त्यांनी काम आणि जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केल्यानंतर याच्यातला एकच अपवाद तो म्हणजे जर काम असेल तर कधीही जायला संकोच केला नाही, कधीच नाही. त्यांची विश्रांतीची वेळ असेल तरी गेलो, त्यांनाही माहीत होतं. म्हणून संतांच्या सहवासामध्ये ते नाम सांगायचे आपल्यालाच सांगतायत असा भाव आपण ठेवू शकतो. एरवी त्यांना आपल्यासाठी एकट्याला मला नाम सांगा असंही म्हणू शकतो. ध्यानाला त्यांच्याबरोबर बसायला मिळतं, तेव्हा खूप लोक आहेत हे विसरून जायचं, ते आणि आपण असे आहोत असा भाव ठेवायचा. असं सगळं आपण करू शकतो. परमार्थ हा स्थूलतेपेक्षा आंतरिकतेमध्ये कितीतरी अधिक आहे. शिवाय संतांची एक प्रकृती असते, ती प्रकृती आपल्याला प्रत्येक वेळेला मानवते असं नाही. विचार असतात, प्रकृती असते, ती न मानवण्याचं कारण आपला अहंकार हेच असतं. कोणाचीही प्रकृती संपूर्ण आपल्याला मानवत नाही, पण त्याचं कारण आपला अहंकार हेच असतं. आपल्याला आपल्या पत्नीची प्रकृती संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत, पत्नीला पतीची संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत, मुलांना वडिलांची, वडिलांना मुलाची संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत, होणारच नाही. तसंच संतांचं आहे. याला कारण दुसरी व्यक्ती नसून आपली अहंता असते. असं असल्यामुळं जेव्हा खूप जवळीक साधतो आपण, तेव्हा त्यांच्या प्रकृतीमध्ये मात्र आपण सगळे बसतो. ते आपल्याला प्रकृती स्वतःची बाजूला ठेवून सर्वांवर प्रेम करू शकतात, पण आपले त्यांच्याशीही मतभेद व्यक्त होऊ शकतात, सांगता येत नाही, कारण आपण ती कला संपादित केलेली नसते. आणि तरीही एखाद्याला भाग्यवशात जर संतांचा सहवास मिळालाच तर असं मी म्हटलो म्हणून तो टाळायचा असं करू नका. मीही तो टाळला नाहीये. मी स्पेशल सहवासाबद्दल बोललो की असा विशेष सहवासातून विशेष होणारा भाव आपल्याला पचेल असं वाटलं नाही म्हणून मी ते केलं. एरवी जेव्हा त्यांचा जास्त सहवास मिळेल तेव्हा मोठ्या आवडीने आनंदाने घेतला सुद्धा अनेक आनंद यात्रांच्या वेळेला. केंद्रामध्ये अथवा ते बोलवतील तेव्हा, मला तर ते 1992 ते 1996 या काळामध्ये 4 वर्ष दर मंगळवारी, दर 15 दिवसांनी एका मंगळवारी, 15 आठवड्यातून एकदा असे बोलवत असत. त्यांच्याबाबतचा माझा संकोच कधीच गेला नाही. त्यांच्यापाशी बसल्यानंतर एक प्रकारचं दडपण किंवा किंचित भीती अशी मला कायम वाटत राहिली. दडपण वाटत राहिलं, केवढ्या मोठ्या व्यक्तीच्या जवळ आपण बसलोय असं वाटत राहिलं. ते माझ्याशी कधीही हास्य, विनोद, खेळकर अशा पद्धतीने बोलले असं मला आठवत नाही, कारण मीच तसा बसलेला असे. पण खेळकरपणाच्या नादात काहीतरी धसाळ बोलत जाण्यापेक्षा हे परवडलं असं मला नेहमीच वाटत राहिलं. तो भावच कधी येऊ शकला नाही. आणि जेव्हा कामाच्या संदर्भात असेल तेव्हा मी पुरेसा निर्भीड होऊन त्यांच्याशी बोलतही होतो, माझी मतं सांगत होतो, आणि तरीही ते जे म्हणतील ते स्वीकारत देखील होतो अशा प्रकारे. म्हणून संतांचा सहवास घेतल्यानंतर लाभ न होता ध्येय दूरच राहतं प्रत्येक वेळेला असं नाही. फक्त ज्या डोळसपणाने त्याच्याकडे पाहायचं त्या दृष्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. ही दृष्टी जर आपण ठेवली तर आपल्याला भाग्यवशात जेवढा सहवास मिळेल तेवढा सहवास आपण जरूर घ्यावा. त्यांचं विशेष प्रेम तरी देखील जडेल ज्यांच्या ज्यांच्यावर, तर त्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा, अभेरू नये. पण हा लाभ घेत असताना कायम थोडंसं अंतर असावंच. दडपणाचं अंतर असेल, खूप सख्यता झेपेल तरच असावी. अशीही काही मंडळी होती की त्यांच्या ठिकाणी त्यांचं खरंच खूप सख्य असल्यासारखं होतं आणि त्यामध्ये निर्मळता देखील होती. त्यामुळं एकाच उत्तराच्या छापातून तुम्ही सगळ्यांनी जा असंही मला तुम्हाला सांगायचं नाहीये. कुठली बंधनं मी घालत नाहीये या उत्तरामध्ये. पण नैसर्गिकता असू देत, नैसर्गिकता असू दे, आणि जर जवळीक मिळाली तर त्या जवळीकेचा खूप आभार असावा, त्याचं लोकांना प्रदर्शन नसावं आणि आपल्या ठिकाणी त्याचा अहंकंड निर्माण होऊ नये, तसा जर झाला तर धोका आहे, एवढंच मी सांगतो. कितीतरी मंडळी मला पावसचे जयंतराव देसाई, विजयराव देसाई म्हणाले की एवढे पण आम्हाला कळलंच नाही हो, असं असं म्हणाले की स्वामीजी एवढे आम्ही आपलं त्यांची व्यवस्था करण्यात गुंतलो. असं होऊ शकतं. त्या मंडळींनी खूप भक्तिभावानी ते सगळं केलं, पण परमार्थाचा असा दृष्टिकोन तेव्हा आम्हाला समजलाच नाही असं ते म्हणतात. इथं श्रवणाच्या आधारित असा परमार्थ चाललेला आहे, म्हणून त्या तऱ्हेने मी तुम्हाला सांगतो की एक आदरणीय व्यक्ती म्हणून पाहणं, संत म्हणून पाहणं, अशा प्रकारे त्यांनी सेवा जरूर केली, पण आपण ते जीवन आपल्यालाही घडवायचं आहे, आपलं या अंगाने विचार करतोय म्हणून हे उत्तर आहे. आणि प्रश्नही तसाच आहे की हा जो बोध आहे हा बोध मिळावा म्हणून केंद्रात नेहमी येत राहिलो, तुमचा सहवास मिळाला तो अधिकाधिकही मिळतो आहे, पण असं होऊ नये म्हणून काय करायचं असं विचारलेलं आहे. खूप चांगला प्रश्न आहे. संतांवर 100% विश्वास ठेवून आणि साधना अधिक सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा पातळीवर नेऊन आपण आत्मबोधाकडे निश्चितपणाने वाटचाल करूया. हरि ओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसूया, डोळे मिटू. हरि 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 स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सिंह.